93.5 वर रेड एफ एम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत. 8:08 झाल्यात मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आपल्या अवतीभोवती काही महत्वपूर्ण घटना घडामोडी घडतात. त्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सिडको विभागामध्ये कमी स्वच्छतागृह दिसतात, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बरं, आता सिडको अंबड या भागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या जी आहे, स्वच्छतागृहांची संख्या जी आहे, ती कमी आहे. ही लोकसंख्येच्या मानाने जर पाहायला गेलं, कॅल्क्युलेट केलं गेलं, तर ती आणखीन जास्त कमी आहे. त्यामुळे परिसरातल्या लोकांची जरा गैरसोय होत आहे. बाय द वे, ह्या स्वच्छतागृहांची जी व्यथा आहे ही फक्त सिडकोसाठी आहे का, अशातला भाग अजिबात नाही. नाशिकमधल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कशा प्रकारे लोकांची गैरसोय होते याचा आढावा आपण थोड्याच वेळात मॉर्निंग नंबर 1 मध्ये घेणार आहोत. थोड्याच वेळात यारिया फ्रॉम एबीसीडी, सॉरी एबीसीडी फ्रॉम यारिया. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. बजाते राहो.